आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कालमर्यादा घालता येणार नाही, मात्र अनिश्चित काळासाठी विधेयक प्रलंबितही ठेवता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शिक्षकांवरच्या अतिरिक्त कामांचा बोजा पुढच्या वर्षापासून निम्मा करण्याचं शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन. महापालिका निवडणुकीसाठी विविध ठिकाणी प्रारूप मतदार याद्या जाहीर. आणि 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात उत्साहात सुरुवात. विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालच्या 5 न्यायाधीशांच्या संविधान पीठानं आज हा निवाडा दिला. संविधानातल्या या पीचावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला होता. त्यावर कालमर्यादा घालून देणं म्हणजे त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केल्यासारखं होईल आणि ते अयोग्य असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पण विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपालांना विलंब होत असेल तर मर्यादित अधिकारांचा वापर करून लवकर निर्णय देण्यासाठी न्यायालय राज्यपालांना निर्देश देईल असंही पीठानं म्हटलं. विधेयकातल्या तरतुदी मान्य नसतील तर राज्यपालांनी ते विधानसभेकडे परत पाठवावं किंवा राष्ट्रपतींकडे मार्गदर्शनासाठी पाठवता येईल. अनिश्चित काळासाठी विधेयक रोखून धरणं हे संघराज्य तत्वाचं उल्लंघन ठरेल असं न्यायालयानं स्पष्टपणे नमूद केलं. शिक्षकांवरच्या अतिरिक्त कामांचा बोजा पुढच्या वर्षापासून निम्म्यानं कमी केला जाणार आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज सांगितलं. नाशिक महापालिका तसंच नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभात ते बोलत होते. आगामी काळात एआय प्रणालीवर आधारित 500 डिजिटल शाळा निर्माण करण्याचं नियोजन शिक्षण विभागाकडून सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. गुटखा विक्री तसंच अन्न भेसळ करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. ते आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. परराज्यातून गुटखा विक्रीला येत असल्याची माहिती मिळूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज जाहीर केली. या निवडणुकीसाठी 41 प्रभागांमध्ये मतदारांची एकंदर संख्या 35,51,469 आहे. धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठीही प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आज प्रदर्शित करण्यात आली. या मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत येत्या 27 तारखेपर्यंत आहे. अंतिम मतदार यादी 5 डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल. लातूर जिल्ह्यात 4 नगरपरिषदा आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी निलंगा, उदगीर आणि रेणापूर इथं काँग्रेस स्वबळावर लढत आहे तर अहमदपूर आणि औसा इथं महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार आहे. हा निर्णय स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा आग्रह आणि निवडून येणाऱ्यांची क्षमता पाहून घेतला असल्याचं काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनी निलंगा इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. नगर परिषद तोंडावर आलेली असताना भाजपानं दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना पक्षातून काढून टाकलं असल्याचं सावंत यांनी स्वतःच आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. सावंत यांच्या कन्या शिवानी माने यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तो आतापर्यंत मंजूर झाला नव्हता, मात्र काल भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर असताना इथून पुढे सावंत भाजपामध्ये नसतील असं सांगितल्याची माहिती सावंत यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोव्यात 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 आज मोठ्या उत्साहात सुरू झाला. उद्घाटन समारंभाच्या आधी झालेल्या परेडमध्ये देशातल्या चित्रपट जगतातलं वैविध्य उपस्थितांना पाहायला मिळालं. 20 ते 28 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवासाठी भारतासह जगभरातले चित्रपट निर्माते, अभिनेते आणि प्रेक्षक गोव्यात एकत्र आले आहेत. अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या पणजी प्रतिनिधीकडून.
आशियातील प्रतिष्ठित महोत्सवांपैकी एक असलेल्या इफ्फीमध्ये यंदा क्लासिक आणि आधुनिक सिनेमा एकत्र येणार आहे. जगभरातील चित्रपटांचे प्रदर्शन, मास्टर क्लासेस आणि खास कार्यक्रमांचा आकर्षक मेळ यावेळी पाहायला मिळणार आहे. उद्घाटन सोहळ्यामध्ये माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू, महोत्सव संचालक शेखर कपूर तसेच अभिनेते पमखेर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा उपस्थित होते. विविध राज्ये आणि चित्रपट उद्योगांचे देखणे चित्ररथही यावेळी सादर करण्यात आले. डॉक्टर एल मुरुगन यांनी भारताच्या ऑरेंज इकॉनॉमीचा उल्लेख करत इफ्फी 2025 आणि वेव्ज या महोत्सवांमुळे क्रिएटिव्हिटी, कंटेंट आणि कल्चर या तीन स्तंभांना नवी ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले.
इफ्फीमध्ये सकाळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी वेव्ज फिल्म बाजाराचं उद्घाटन केलं. हा फिल्म बाजार युवकांसाठी आणि नव्या निर्मात्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि भारतीय चित्रपट कथांचं जगासमोर सादरीकरण करतो, असं मुरुगन यावेळी म्हणाले. यावेळी कोरियाच्या खासदार जेवोन किम यांनी गायलेल्या वंदे मातरमनं सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या समूह विकास योजनेअंतर्गत जुन्या इमारतींमधल्या भाडेकरू आणि रहिवाशांना 600 चौरस फुटापर्यंतच्या जागेसाठी नोंदणी फी द्यावी लागणार नाही, असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यापूर्वी ही मर्यादा 400 चौरस फुटांची होती. नाशिक शहरात तपोवन इथं आगामी कुंभमेळ्यासाठी साधुग्राम साकारलं जाणार आहे. त्यासाठी 1700 झाडं तोडण्याचा प्रस्ताव असून एका तोडलेल्या झाडाच्या बदल्यात 10 झाडं प्रशासनाच्या वतीनं लावली जातील, अशी माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये दिली. वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी काल झाडांना आलिंगन देत चिपको आंदोलन केलं. त्या ठिकाणी आज सकाळी महाजन यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. पुणे माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. परवा रात्री झालेल्या अपघाताची माहिती आज समोर आली. एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या राज्यातल्या छात्रांची संख्या 20,000 वाढवून 1,20,000 केली जाणार आहे, अशी माहिती एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत दिली. एनसीसीच्या प्रजासत्ताक दिनाच्या शिबिराची निवड चाचणीची पाहणी केल्यावर ते बोलत होते. एनसीसीच्या वायुसेना आणि नौसेनेच्या तुकड्यांची संख्या वाढवली जाईल. विकसित भारत या संकल्पनेचा भाग म्हणून एनसीसीमध्ये बदल केला जात असून अभ्यासक्रमातही बदल केला आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये ड्रोन प्रशिक्षण, सायबर सुरक्षा, आपत्ती प्रतिसाद आणि व्यवस्थापन, रासायनिक, जैविक आणि आण्विक आपत्ती प्रतिसाद प्रशिक्षण दिलं जात आहे. मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या 28 मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेनं प्रत्येक प्रशासकीय विभाग स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कालमर्यादा घालता येणार नाही, मात्र अनिश्चित काळासाठी विधेयक प्रलंबितही ठेवता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शिक्षकांवरच्या अतिरिक्त कामांचा बोजा पुढच्या वर्षापासून निम्मा करण्याचं शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन. महापालिका निवडणुकीसाठी विविध ठिकाणी प्रारूप मतदार याद्या जाहीर. आणि 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात उत्साहात सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.